नमस्कार, मी कार्तिक अल्लूजी पाटील. शहरानेच हुसकावून लावलं आहे का आपल्याला? प्रिय माणसा, कोरोना आला, नोकरी गेली, काम गेलं, पैसे गेले, पायपीट करत अखेर गाव आलं. किती वर्षांपूर्वी गाव सोडलं होतं काय माहीत. गावची वेस सोडली नी पाय शहराच्या दिशेने वळले, अखेर ते पाय शहरातच स्थिरावले कायमचे. गावची वेस, गावची माणसं, गावची माती मात्र वाट पाहत राहिली त्या निघून गेलेल्या पावलांची. किती पावलं पुन्हा वळतील गावाच्या दिशेनं, पुन्हा त्या निघून गेलेल्या माणसांची साथ या वेशीला मिळेल. पण या पोटासाठी घर विसरावं लागलं, मागचा रस्ता तोडून शहरात बस्तान मांडावं लागलं. पण खरं सांगू का, मी कदाचित हे म्हणताना चुकतही असेन, पण मला वाटतं बरं झालं हा कोरोना आला. त्रास झाला खरा, पण या शहराने हुसकावून लावलं सगळ्यांना, आणि त्याचमुळे की काय गावची वेस पुन्हा गवसली. गावाच्या रस्त्यांवर पुन्हा पायपीट करावी लागली. माणसा, तुला आठवतात काय गावचे डोंगर ज्यावर तू नेहमी चढून जायचास आणि उंच टेकडीवर बसून तिथून दिसणारं संपूर्ण गाव डोळ्यात साठवून घ्यायचास? आता गावी आलाच आहेस तर पुन्हा जा त्या डोंगरावर, गावाला पुन्हा एकदा या डोळ्यात साठवून घे. शेतातले ते रस्ते पुन्हा तोडव ज्या रस्त्यांवरून जाताना तू आजूबाजूला झाडावर दगड मारत, फुलं तोडत, एखादं प्रेमगीत गुणगुणत जायचंस. तो अनुभव पुन्हा एकदा घेऊन बघ. बघ तर प्रयत्न करून हे सगळं मिस केल्याचं दुःख होते का तुला? परत शहराचे दरवाजे उघडायच्या आत हे सगळं करून घे, कारण तुलाही माहीत आहे की शहर पुन्हा तुला बोलावतील, त्यांची हाक तुझ्या कानावर पुन्हा येईल. खात्री आहे तू परत त्या ओढीने शहराच्या दिशेनं धावशील. मी असं नाही म्हणत की तू निष्ठूर आहेस, परत गावची वेस विसरून शहराकडे धावशील. शेवटी पोटासाठी जावं लागतं, नाईलाज आहे. तू जा, जरूर जा, पण गावात आलाच आहेस तर अगोदर त्या सगळ्यांना भेटून घे ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळत तू मोठा झालास. नाहीतर शहरात असताना कुणाच्या मैतालाही यायला जमलं नाही तुला कामाच्या व्यापातून. जाता जाता सगळ्यांना मिठी मारून घे, कारण शहरात गेलास तर काही दिवसांनी फक्त तुला एक फोन येईल की आज शेजारचे नाना आपल्याला सोडून गेले. ते ऐकून त्यांना शेवटचं भेटायचं राहून गेलं असं म्हणायची वेळ तुझ्यावर येणार नाही. रुखरुख माणसाला अस्वस्थ करून सोडते हा एक लक्षात घे, हा रोग पीक एक निमित्त समज. खरं तर तुला शहरानेच हुसकावून लावले तुझ्या माणसांकडे, तुझ्या गावच्या वेशीकडे. धन्यवाद.